பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாதாய நமஹ. பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மகரந்தநாதாய நமஹ. மகாவித்யாலயின் ஜீவனாத் 1978 ते 81 हा कालावधी एक प्रकारे माझ्या छोट्याशा भावविश्वात मोठं उत्थान घडवणारा ठरला. स्वामीजींच्या पावन सहवासात येण्याआधीच सुमारे 1 वर्ष आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी खूप जवळून माझा परिचय झाला. संघाची विचारसरणी, तिथे दिसणारी सेवावृत्ती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठलाही भेदभाव न मानता हिंदू राष्ट्र निर्मितीची दुर्दम्य भावना, याचं मला विलक्षण आकर्षण वाटायला लागलं. संघशाखा आणि परिवारातल्या काही संस्थांबरोबर मी नकळत बांधला जायला लागलो. शतकानुशतकं दारिद्र्य, मानसिक पारतंत्र्य आणि जातीय विषमतेच्या विळख्यात अडकलेल्या आपल्या समाजासाठी आपल्या जीवनातला काही काळ वेचला जावा अशी प्रबळ इच्छा माझ्या मनात निर्माण व्हायला लागली. संघ परिवारात माझ्यासारखे असे असंख्य स्वयंसेवक होतेच. अशा प्रेरणा विशेषत्वांनी ज्यांना आहेत अशा स्वयंसेवकांचा शोध या संघटनेत सातत्याने चालू असतो आणि त्याचाच परिणाम म्हणून माझ्या परिचित असलेल्या वरिष्ठ मंडळींनी मला प्रचारक म्हणून बाहेर पडण्याची वेळ घालायला सुरुवात केली. त्या वयात असं साहस करण्याची उर्मी असतेच. आपण एका विराट कार्यात उडी घालतो आहोत ह्याचा अभिमान किंवा सूक्ष्म अहंकार सुद्धा असतो. माझ्या मनाची प्रचारक म्हणून निघण्याच्या भावनेनी जोरदार पकड घेतली. पण त्याच वेळेला स्वामींची विचारसरणी, परमार्थ आणि प्रपंच यांची सांगड घालण्याचा त्यांचा उपदेश यांचाही ओढा वाढत चालला होता. आपण निश्चित कोणत्या दिशेने जाणार आहोत याबद्दलचा संदेह दिवसेंदिवस गहन होत चालला होता. संघातले वरिष्ठ आणि आदरणीय स्वयंसेवक हळूहळू माझ्या प्रचारक म्हणून निघण्याच्या निर्णयाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते आणि मीही जणू तिकडे निघालोच होतो. मी करत असलेल्या थोड्या बहुत ध्यानधारणेच्या साधनेविषयी संघवर्तुळातल्या काही मंडळींना माहिती होती. त्यांनी केलेल्या युक्तिवादाने तर मी अजूनच गोंधळात पडलो. ते म्हणाले, अरे डोळे मिटून ध्यान करत बसल्याने तू एकटाच समाधानी होशील, पण हा एक प्रकारे स्वार्थी विचार नाही का? आपले कोट्यावधी बांधव अज्ञानात अंधकारात खितपत पडलेले असताना आपण एकट्यानेच मोक्ष मिळवावा हे बरोबर नाही, आणि तू साधना सांभाळून सुद्धा आपलं कार्य करू शकतोस. अगदी खरं सांगायचं म्हणजे किम करोमी क्व गच्छामी किम गृहामी त्यजामी किम अशी दिग्मूढ अवस्था माझी होऊन गेली. विचारांची ही दोलायमानता असह्य होऊन मी स्वामीजींकडे दुकानात धाव घेतली. खूप लोकांसमोर ही चर्चा नको म्हणून सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी मी दुकानात हजर झालो. प्रार्थना झाल्यावर प्रसन्न मुद्रेने स्वामींनी माझ्याकडे पाहत विचारलं, अरे आज सकाळी कसा आलास, कॉलेज नाही का? मी उत्तरलो, स्वामीजी मला शंका विचारायची आहे. किंचित पुढे झुकून स्वामीजी म्हणाले, बोल काय शंका पडले तुला? मी त्यांना माझ्या मनातली परस्पर विरोधी विचारांची रस्तीखेच कथन केली. स्वामीजी शांतपणे सगळं बोलणं ऐकत होते. त्यांचा चेहरा गंभीर होता. माझ्या द्विधा मनस्थितीचा ते अत्यंत दयाळूपणाने कानोसा घेत होते. सर्व सांगितल्यावर शेवटी मी त्यांना म्हणालो, आता वेळ आली आहे निश्चित निर्णय घेण्याची. मला मोतीबागेत जाऊन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना माझा निर्णय कळवायचा आहे आणि मी पूर्णपणे गोंधळात अडकलेलो आहे. स्वामीजींनी माझ्याकडे रोखून पाहत माझ्याशी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, तुला साधना करायला लागून किती दिवस झाले? मी म्हणालो, अंदाजे 1-1.5 वर्ष. ते म्हणाले, तुझं ध्यान आत्ताशी कुठे थोडं स्थिर झाल्याचं मी पाहतो आहे, पण अजून बराच लांबचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. पुढे त्यांनी मला विचारलं, सध्या तू संघाचं काय काम करतोस? मी म्हणालो, विशेष काही नाही, आमच्या शाखेत गटनायक आहे आणि पतित पावन संघटनेचं थोडंफार काम करतो. स्वामीजी 1 मिनिटभर शांत बसले आणि मला म्हणाले, या सर्व कामांनी तुझ्या मनाला व्यग्रता कितपत येते? असा प्रश्न स्वामीजी विचारतील ह्याची मला मुळीच अपेक्षा नव्हती. मी आठवायचा प्रयत्न करत म्हणालो, स्वामीजी, खरं सांगायचं म्हणजे माझ्या मनात या कामाविषयीचे खूप विचार सारखे येतात. ध्यानाला बसलो तरी हेच जास्त आठवतं. इतर स्वयंसेवकांबद्दल, संघ कार्याबद्दल वगैरे वगैरे असं काहीतरी सारखं आठवत राहतं. स्वामी मला समजावत उद्गारले, म्हणजे याचा अर्थ असा की आत्ता विशेष काहीच काम न करता सुद्धा तुझ्या मनाला व्यग्रता येते. मी उत्तर दिलं, होय स्वामीजी, हे खरं आहे. ते पुढे म्हणाले, जर तू पूर्ण वेळ काम करायचं ठरवलंस तर 24 तास याच कार्यात राहशील, गावोगाव फिरायला लागेल आणि या धकाधकीत किती व्यग्रता तुझ्या मनाला येईल. साधनेची गोडी आत्ता कुठे तुला लागली आहे, अशा वेळेस या कामाच्या धकाधकीमध्ये तू ध्यान करणार तरी केव्हा आणि कसं? मला स्वामीजींचा मुद्दा पूर्णपणे पटत होता. वस्तुस्थिती होती, मी तिला नाकारू शकत नव्हतो. तरी सुद्धा मी पुढे त्यांना म्हणालो, प्रचारक म्हणून काम करताना मी वैयक्तिक साधना करू शकतो असं मला ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं आहे. स्वामीजींनी मंद स्मित केलं, बरोबर आहे, साधना निश्चित करू शकशील, पण तुझ्या मनाचं काय? ते जर व्यग्र असेल तर धड साधनाही नाही आणि धड कार्यही नाही, अशी अवस्था तुझी होईल. स्वामींचे विचार सरळ आणि अत्यंत प्रामाणिक होते. मी काहीही युक्तिवाद करू शकत नव्हतो, पण मी निर्णय काय घेऊ? ते म्हणाले, तुला साधना करून आत्मदर्शनाच्या ध्येयाप्रत जायचं आहे की तुला सेवा आणि कार्य करताना अधिकाधिक व्यग्र व्हायचं आहे? तू कार्य करणार म्हणतोस आणि तू स्वतःच व्यग्र आहेस, अशा स्थितीत कार्य तरी कसं करशील? तुला 2-3 तप साधना करावी लागेल, स्वतः आतून अत्यंत कणखर अविचल व्हावं लागेल, मग तू समाजासाठी काही कार्य करायला लायक होशील. आतापर्यंत ऐकलेल्या सर्व घटनांपेक्षा ही धक्कादायक गोष्ट मला ऐकायला मिळाली. मी म्हणालो की, स्वामीजी, मला हे पटतंय, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी साधनेला प्राधान्य देणंच गरजेचं आहे, पण आता मी संघातल्या वरिष्ठांना काय उत्तर देऊ? स्वामीजी पुन्हा गंभीर झाले आणि म्हणाले, तुझं उत्तर त्यांना पटणार नाही हे निश्चित आहे, पण तू त्यांना सांग की सध्या काही वर्ष मी कट्टाने साधना करून तयार होण्याचा प्रयत्न करतो आहे. पुढे जेव्हा मला खात्री पटेल की मी विकाररहित होऊन कार्य करू शकतो तेव्हा बघतो. दुकानातल्या या प्रसंगाने माझ्या मनातल्या सर्व शंकांचं निरसन झालं. मी संघ कार्यालयात जाऊन काही वरिष्ठ नेत्यांना माझा प्रचारक म्हणून न निघण्याचा निर्णय कळवला. ते लोक खूप दुःखी झाले. मला सुद्धा याचं मनापासून वाईट वाटत होतं. त्यांनी मला पटवून सांगायचा प्रयत्न केला, परंतु मी आता विशेष प्रतिसाद देत नाही हे लक्षात आल्यावर मात्र त्यांनी हळूहळू माझा नाद सोडून दिला. स्वामीजींचे विचार मला स्वतःच्या गळी उतरवण्यासाठी सुद्धा पुष्कळ प्रयत्न करावे लागले, पण तो माझ्या अहंकाराचा अडसर होता. स्वामीजी अतिशय दयाळूपणाने सर्व विकल्पांचे काटे बाजूला करत होते. अत्यंत अनाग्रही परंतु निस्संदिग्ध असं त्यांचं सांगणं होतं. त्यांची परिशुद्ध जीवनशैली, सहज प्रकटणारी त्यांची अनुकंपा, प्रत्येक हालचालींमध्ये उमटणारा बोध, प्रचितीच्या ज्ञानाचा अहंकार शून्य आत्मविश्वास यांच्या विलक्षण प्रभावाखाली मी जायला लागलो. मकरंद वझेसारखे माझे ज्येष्ठ गुरुबंधू आणि तारा कांचन यांच्यासारख्या गुरु भगिनींच्या हृदयात वसणारा स्वामीजींविषयीचा परम प्रेमभाव याची किंचितशी ओळख मला व्हायला लागली.
जवळपास 2 वर्षांनी अनिकेत भारतात आलेला आहे आणि काल त्यांनी मला असं सांगितलं की आता तो 1.5 वर्षांनी जरी परत येणार असला तरी फेब्रुवारीत एकदा येऊन जाणार आहे. बरोबर आहे ना रे? येणार आहे
जानेवारी ते फेब्रुवारीच्या
मध्ये. मी सर्वांना देखत ते कन्फर्म करून घेतलं. तू ये, त्यामुळे तुला जवळपास 2 वर्षांची कसर भरून काढायची आहे. 4-1 अभंग तरी आपण त्याच्याकडून ऐकू.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. हे गोविंद, हे गोपाल कृष्ण तू मुरारी. हे गोविंद, हे गोपाल कृष्ण तू मुरारी. हे दयाल नंदलाल पाप ताप हारी. हे दयाल नंदलाल पाप ताप हारी. हे गोविंद, हे गोपाल कृष्ण तू मुरारी. तो सोबधिक वचल नहीं नाथ कौन तो सो. मोसो पतित और नहीं नानाज मोसो. तो ही आए शरण तेरी है हृदय विहारी. हे दयाल नंदलाल पाप ताप हारी. हे गोविंद, हे गोपाल कृष्ण तू मुरारी. कमल नयन मधुर भयन माल गल सुहावे. कमल नयन मधुर भयन माल गल सुहावे. चपल चरण मन मोहन यमुना तट आवे चपल चरण मनमोहन यमुना तट आवे मधुर मधुर मुरली अधर अंग पीत धारी मधुर मधुर मुरली अधर अंग पीत धारी हे दयाल नंदलाल पाप ताप हारी हे गोविंद हे गोपाल कृष्ण तू मुरारी हे कृपालु नाम तेरो सुन के मीराई हे कृपालु नाम तेरो सुन के मीराई मेरी बेरी इतनी देर शाम क्यों लगाई मेरी बेरी इतनी देर शाम क्यों लगाई जन्म जन्म वाट देखूं जन्म जन्म वाट देखूं नाथ मैं तिहारी हे दयाल नंदलाल पाप ताप हारी हे गोविंद हे गोपाल कृष्ण तू मुरारी हे दयाल नंदलाल पाप ताप हारी हे गोविंद हे गोपाल कृष्ण तू मुरारी झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ काय देवाची सांगू मात काय देवाची काय देवाची सांगू मात झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ नेसला मळीण चिंधोटी नेसला मळीण चिंधोटी घेतली हातामधी काठी घेतली हातामधी काठी घोंगडी टाकली पाठी टाकली पाठी टाकली पाठी करी जोहार दरबारात करी जोहार दरबारात झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ मुंडाशात बांधली चिठ्ठी मुंडाशात बांधली चिठ्ठी फेकतो दुरून जग जेठी फेकतो दुरून जग जेठी दामाजीन विकली जी कोठी विकली जी कोठी विकली जी कोठी त्यात घ्याव त्यात घ्याव दाम पदरात, त्यात घ्याव दाम पदरात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ। खळखळा ओतिल्या मोहरा, खळखळा ओतिल्या मोहरा, घ्याजी मोजून पावती करा, घ्याजी मोजून पावती करा, घ्याजी मोजून पावती करा, घ्याजी मोजून पावती करा। ढीग बघून चमकल्या नजरा, ढीग बघून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा। शाह घाली शाह घाली बोट तोंडात, शाह घाली बोट तोंडात, झाला मार पंढरीनाथ, झाला मार पंढरीनाथ, झाला मार पंढरीनाथ। काय देवाची सांगू मात, काय देवाची, काय देवाची सांगू मात, झाला मार पंढरीनाथ, झाला मार पंढरीनाथ। जाऊजी 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 गुरुजी। गुरुजी मैं तो एक निरंजन, ध्याऊजी ध्याऊजी ध्याऊजी, दूज के संग नहीं जाऊजी 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 जाऊजी, दूज के संग नहीं जाऊजी 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 जाऊजी। दुख न जानूजी जानूजी, दुख न जानूजी मैं, दर्द न जानूजी, दुख न जानूजी जानूजी, दुख न जानूजी मैं, दर्द न जानूजी मैं, ना कोई भेद बुलाऊजी, ना कोई भेद बुलाऊजी 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 बुलाऊजी। सतगुरु वेद मिले अविनाशी, सतगुरु वेद मिले अविनाशी, मैं वाही को नाड़ी बताऊजी 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 बताऊजी। दूज के संग नहीं जाऊजी 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 जाऊजी, गंगा न जाऊ जी जाऊ जी, गंगा न जाऊ जी मैं यमुना न जाऊ जी, गंगा न जाऊ जी जाऊ जी, गंगा न जाऊ जी मैं यमुना न जाऊ जी, मना कोई तीर्थ नाऊ जी नाऊ जी, मना कोई तीर्थ नाऊ जी नाऊ जी नाऊ जी नाऊ जी, अड़सठ तीर्थ है घट भीतर, अड़सठ तीरथ है घट भीतर, मैं वही में मन मल हाऊ जी, मैं वही में मन मल हाऊ जी, दूज के संग नहीं जाऊ जी जाऊ जी जाऊ जी जाऊ जी, दूज के संग नहीं जाऊ जी जाऊ जी जाऊ जी जाऊ जी, पत्ती न तोड़ू जी तोड़ू जी, न तोड़ू जी मैं पत्थर न पूजू जी, पत्ती न तोड़ू जी तोड़ू जी, पत्ती न तोड़ू जी मैं पत्थर न पूजू जी, मैं ना कोई देवल जाऊ जी जाऊ जी, मैं ना कोई देवल जाऊ जी जाऊ जी जाऊ जी जाऊ जी, बन बन की मैं लकड़ी न तोड़ू, बन बन की मैं लकड़ी न तोड़ू, मना कोई पेड़ सताऊ जी सताऊ जी सताऊ जी सताऊ जी, ना कोई पेड़ सताऊ जी, दूज के संग नहीं जाऊ जी जाऊ जी जाऊ जी जाऊ जी, दूज के संग नहीं जाऊ जी जाऊ जी जाऊ जी जाऊ जी, कहे गोरख जी गोरख जी, कहे गोरख जी सुन हो मछिंदर, मैं ज्योति मैं ज्योति मिलाऊ जी मिलाऊ जी मिलाऊ जी मिलाऊ जी, मैं ज्योति मैं ज्योति मिलाऊ जी, सतगुरु के मैं आ सतगुरु के मैं शरण गए से आवागमन मिटाऊ जी मिटाऊ जी मिटाऊ जी मिटाऊ जी, दूज के संग नहीं जाऊ जी जाऊ जी जाऊ जी जाऊ जी। दुजे के संग नहीं जाऊ जी जाऊ जी जाऊ जी जाऊ जी जाऊ जी। गुरु जी गुरु जी गुरु जी मैं तो एक निरंजन ध्याऊ जी ध्याऊ जी ध्याऊ जी ध्याऊ जी। दूजे के संग नहीं जाऊ जी जाऊ जी जाऊ जी जाऊ जी जाऊ जी जाऊ जी। गुरु से भजावे रजकण हो बुनी जावे गुरु से भजावे रजकण हो बुनी जावे। रूप साजी रे नितांत सुंदर रूप साजी रे नितांत सुंदर प्रेमल शब्दे भाषण मधुतर आशीर्वाच दे दृष्टि सुधाकर वर्षावात नहावे रजकण हो उनी जावे गुरु सी भजावे रजकण हो उनी जावे। निज हृदयीचा प्रेम मंदिरी स्मृतिरव गुंजन होत अंतरी पवित्रतेची पावन मंजिरी बनुनी समर्पित भावे रजकण हो निजावे गुरु से भजावे रजकण हो निजावे। स्थिति गति मती तुझा कृपे ने स्थिति गति मती तुझा कृपे ने गंधित होनी समरसते ने व्यापुनी जीवन तुझा चिंतने अविरत मार्ग क्रमावे रजकण हो निजावे गुरु से भजावे रजकण हो निजावे। परम दयेची अमित साठवण घडो सर अणुरेणूतून घेता वेचुनी ते जाते कण जीवन उजळून यावे रजकण होऊनी जावे गुरुसी भजावे रजकण होऊनी जावे तुझा निरंतर सेवक व्हावे तुझा निरंतर सेवक व्हावे चरणी तुझी रमुनी असावे मकरंदासी गुरु माधवे मकरंदासी गुरु माधवे प्रेमे जवळी भरावे रजकण होऊनी जावे गुरुसी भजावे रजकण होऊनी जावे रजकण होऊनी जावे रजकण होऊनी जावे रजकण होऊनी जावे
तुला एखादं म्हणायचंय अजून म्हण
युगन युगन हम योगी 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 युगन युगन हम योगी अवधूता युगन युगन हम योगी 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 युगन युगन हम योगी आवना जा मितना कब हूँ कब हूँ सबद अनाहद भोगी अवधूता युगन युगन हम योगी 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 युगन युगन हम योगी योगी सभी थोर जमाती हमारी जमाती हमारी सब ही धोर पर मेला 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 हम सब मैं हम सब मैं सब है हम मैं हम मैं हम है बहुरिया केला अवधूता युगन युगन हम योगी 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 युगन युगन हम योगी हम ही सिद्ध समाधि हम ही समाधि हम ही हम मौनी हम बोले बोले हाँ बोले बोले रूप स्वरूप रूप स्वरूप अरूप दिखा के हम ही में हम तो खेले अवधूता युगन युगन हम योगी 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 युगन युगन हम योगी कहे कबीरा जो सुनो भाई साधो सुनो भाई साधो नाही न कोई इच्छा इच्छा हाँ इच्छा इच्छा अपनी मढ़ी में अपनी मढ़ी में आप में डोलू डोलू खेलू सहज स्व इच्छा अवधूता युगन युगन हम योगी 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 युगन युगन हम योगी युगन युगन हम योगी युगन युगन हम योगी
हरि हरि अशा रीतीने अनिकेत सर्वांचं समाधान केलंस तसा आजचा कार्यक्रम हा लिमये पिता पुत्रांचा झाला. एक प्रश्न आहे, अनासक्त बुद्धीने कर्म करायची म्हणजे नेमके कसे हे समजून सांगाल का? किती छोटा प्रश्न आहे, एकाच वाक्यात प्रश्न विचारला. हे समजून सांगाल का असं विचारलं नसतं तरी प्रश्न होता असतो, अनासक्त बुद्धीने कर्म करायची म्हणजे नेमके कसे. आपल्याला काही काही भाषा समजत नाहीत अशी आपली अडचण राहते. शक्यतोवर नकारात्मक भाषा समजणं आपल्याला कठीण जात. अनासक्त बुद्धीने कर्म ही तशाच प्रकारची नकारात्मक भाषा आहे, ती आपल्याला करणं फार कठीण जात. जसं अव्यक्त हा शब्द आपल्याला कळत नाही, असीम हा शब्द आपल्याला कळत नाही, निराकार हा शब्द आपल्याला कळत नाही. आपण स्वतःच आकारवान असल्यामुळं आपण निराकाराची कल्पना करू शकत नाही. ज्याला कुठल्याच सीमा नाहीत अशा वस्तूची आपण कल्पना करू शकत नाही. आपण फार तर असं म्हणतो की त्याच्या सीमा फार दूर असतील, ज्या आपल्या आवाक्यातच नाहीत अशा सीमेमध्ये ते बद्ध असेल, पण असीम असेल हे आपल्याला लक्षात येत नाही. तशाच प्रकारे अनासक्त हा शब्द आपल्या लक्षात येत नाही, खरंच लक्षात येत नाही. ही माणसाच्या सहज स्वभावाची जो इंद्रियजन्य देह मिळालेला आहे त्यामुळे असणारी स्वाभाविक मर्यादा आहे. आसक्ती ठेवायची नाही कर्म करणारा जो आहे त्यांनी फळाची आसक्ती ठेवायची नाही आणि कर्म करायचं, ही भाषा आपल्याला खरंच कळत नाही. कारण कर्म करण्याची प्रेरणा तर फळ हे आहे. असं असल्यामुळं फळच नाही मग कर्म कसं काय संभवेल? मग कर्म करायचं तरी कशा करता? कर्माचा जर कोणताच परिणाम नको असेल तर कर्म करायचं कारणच नाही. आणि तो परिणाम आम्हाला हवा तसाच असला पाहिजे हेही उघड आहे. आम्हाला नको असलेल्या परिणामामध्ये आम्ही कधी वावरलो आहे? एक सूक्ष्म तंतू ज्याला आसक्ती असं म्हणता येईल, ममतेचा, जिव्हाळ्याचा, काही हवं असं वाटण्याचा, हा आमच्या मधून निघतच असतो कर्म करत असताना. आणि हा सूक्ष्म तंतू त्या कर्माला बांधून घेत असतो, तो कर्मापर्यंत पोचतो आणि त्या कर्मातून समाधान घेऊन परत अंतरामध्ये येण्याचा प्रयत्न करतो. असमाधान मिळालं तर मग दुःखी होतो, त्याला आसक्ती असं म्हणता येईल. ही जी कर्म प्रेरणा किंवा शास्त्रीय भाषेमध्ये कर्म चोदना हा जो शब्द आहे, त्यामुळे तर सगळं जग चाललेलं आहे. शाळेत जायचं, कुठपासून सुरुवात करायची माणसाच्या जीवनाची काहीच कळत नाही, पण शाळेत जायचं, शिकवलेलं शिकायचं, परीक्षा द्यायची, पास व्हायचं. फळ ही गोष्ट जी आहे, पास होणं म्हणजे काय आहे तर तुम्ही ती गोष्ट शिकलात याचा पुरावा आहे किंवा याचं लक्षण आहे. बाकी पास नावाची दुसरी कोणतीच गोष्ट, दुसरा कोणताच, तुम्हाला जितपत समजले तितपत अंदाज येण्यासाठी आहे तुम्ही घेतलेलं शिक्षण. पण ते झालं की त्याच्यानंतर त्याच्या आधारावर अनेक काहीतरी ठरत. जे कर्म तुम्ही त्याच्या आधारावर कराल त्याच्या आधारावर अनेक काहीतरी ठरत. असं तुमचं जीवन नेहमी पुढे जातं, म्हणजे फळाच्याच रोखानी, फळाच्याच अनुसंधानाने पुढे जातं. असं असताना अनासक्त बुद्धीने कर्म करणं हे कसं काय शक्य आहे? म्हणून प्रश्न तर अतिशय नेमका आहे. आपल्या आंतरिक जाणीवेतूनच निघालेली फलविषयक प्रेरणा किंवा मी मगाशी म्हटलं तसं जिव्हाळा, ममता, याचा एक सूक्ष्म नाजूक तंतू हा तोडणार कसा? आणि तो तुटूच शकत नाही. त्यामुळं होणारा गोंधळ हा परमार्थीयांना तर खूप मान्य आहे. त्यामुळे जर काही होत असेल तर देहबुद्धी वाढते, अस्वस्थता येते, वासनांना अंत नसल्यामुळं फळ मिळालं की नवीन स्पृहा निर्माण होतात. हे सगळं जरी खरं असलं तरी मुळात अनासक्त राहायचं कसं हा प्रश्न तसाच शिल्लक राहतो. म्हणून भगवंतांनी सांगताना फळाची आशा टाकून कर्म करा असं सांगितलं, तेव्हाच कर्म मला अर्पण करा अशी युक्ती सांगितली. किंवा कर्म करण्याचा जो मोहरा आहे केवळ फळाकडं, त्याच्याऐवजी भगवंत प्राप्तव्य आहे कोणत्याही कर्माने, अशा बोधाने कर्म करा असं सांगितलं. कारण काहीतरी मिळवण्याकडे इच्छा असणारच. हा जो सूक्ष्म तंतू बाहेर पडेल तो केवळ फळाशी न जोडता समर्पणाशी जोडा. करायचं तर त्या करून जे फळ मिळेल त्याच्या सकट त्याच्या पुढेही अजून एक कृती ठरवायची, ती म्हणजे ते करायचं आणि ईश्वराला अर्पण करायचं. सामान्यत फळ मिळालं की गोष्ट संपली असं असेल, तर फळ मिळालं आता श्रीकृष्णार्पण वस्तू म्हणायचं, म्हणजे त्याच्या पुढे कर्म शिल्लक ठेवायचं, फळापाशी थांबायचं नाही आणि ते अर्पण करायचं. अर्पण बुद्धी ठेवायची, म्हणजे अनासक्त बुद्धी ठेवायची. अशाच युक्त्या शोधायला लागल्या. अगदी उपदेशकांना देखील याच्यासाठी युक्त्याच शोधायला लागल्या. ती अशा प्रकारची होती, आपण फळापाशी थांबतो, तिथं कर्म थांबलं नाही असं धरून त्याच्या पुढे अजून एक कर्म करायचं, ते म्हणजे अर्पण करायचं. कर्म यथासांग करायचं आणि मग अर्पण बुद्धीने अर्पण करायचं. मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य, सर्व कर्म मला अर्पण करायची. कर्म केलं गोष्ट संपली नाही तर त्याच्या पुढे अजून एक गोष्ट करायची, ती म्हणजे अर्पण बुद्धीनी तेच कर्म अर्पण करण्याचं कर्म करायचं. त्यामुळं बुद्धीतली आसक्ती कमी व्हायला मदत होते. तसं कर्म ईश्वराप्रित्यर्थ करायचं अशी एक युक्ती सांगितली. जो संसार आहे तो संसार देखील ईश्वराप्रित्यर्थ आपण करतो आहोत. नोकरी व्यवसायासारखी कार्य देखील देह आहे तेव्हा कर्म करणार आहे आणि त्या चौकटीत फळ वगैरे हे जरी खरं असलं तरी देखील माझी खरी इच्छा ईश्वर प्राप्तीची आहे, त्याच्यापेक्षा वरच्या भूमिकेतून कर्म करायची. कर्म ईश्वराप्रित्यर्थ मी करतो आहे, बाकी मधल्या गोष्टी आवश्यक म्हणून कर्तव्य भावनेनी करतो आहे, अशा प्रकारचा भाव ठेवायचा. किंवा ते तिसरी युक्ती जी भगवंतांनी सांगितली 12व्या अध्यायात, या सगळ्या युक्त्या सांगितल्या. तोपर्यंत म्हणजे भगवद्गीतेची जी एकूण साखळी आहे उपदेशाची, त्याच्यामध्ये हा कर्माचा भाग तसा राहिलेलाच होता. आधीच्या सगळ्याच्या अगदी कर्म विकर्म अकर्म करून अकर्ता अकर्ता असून सर्व माझ्याच अधिष्ठानावर घडतं आहे एवढ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या, तरी या एका वाक्यात विचारलेला प्रश्न त्याचा नीट खुलासा राहिलेलाच होता. तो तिथं केला. किंवा कर्मफलाचा त्याग करायचा. अग्नीची ज्वाळा जैशी वाया जाया आकाशी, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं निरूपण करताना असं सांगितलं, अग्नीची ज्वाळा आकाशामध्ये जाते, ऊर्ध्वगामी होते आणि वाया जाते, तशी सगळी कर्म शून्यामध्ये जाऊ देत. हे जरा कठीण जातं, हे फार कृष्णमूर्तींच्या पद्धतीने जे विचार करणारे असतात त्यांना काही गोष्टी शक्य असतात, काही भक्तियुक्त अंतःकरणाचे असतात त्यांना काही शक्य असतं, काही अर्पण बुद्धीचे असतात त्यांना काही शक्य असतं, काही स्मरण मात्रे करून कर्म करणारे असतात त्यांना काही शक्य असतं. मनुष्य म्हणजे एक साचाचा बनवलेला नाहीये, त्याचे विविध स्वभाव लक्षात घेऊन त्या सगळ्या युक्त्या सांगितल्यात. म्हणून अगदी अलीकडे संतांनी सांगितलेलं, जसं गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं की नामस्मरण पूर्वक करा, बाकी फार काहीच विचार करू नका. नामस्मरण पूर्वक कर्म करा ते अर्पण होतं. नामस्मरण पूर्वक कर्म करा आसक्ती राहत नाही. अशा अगदी प्रॅक्टिकल अशा साधनेपर्यंत संत आले याचं कारण सर्वांना तत्वज्ञान समजत नाही, पण प्रत्यक्षात हे इतपत करा म्हणजे झालं. असं कर्म करत असताना सतत तोच मी आहे असं चिंतन करा, बाकी अनासक्त बुद्धी राहतीये न राहतीये विचारच करू नका. गजान महाराज गुप्ते नाशिकचे, ते सतत सोहमचं स्मरण करा किंवा सोहम म्हणा आणि जी वाट्याला येतील ती कर्म करा. तुम्ही करणाऱ्या आपोआपच कर्मांपासून निराळे होता, आसक्तीपासून निराळे होता असं म्हणाले. अशा अशा पद्धतीची युक्ती वापरून ही अनासक्त बुद्धीची कर्म करता येऊ शकतात. कारण कुठतरी तुमचा जिव्हाळा राहणारच, तर तो परमेश्वरावर राहू देत, अर्पण बुद्धीवर राहू देत, नामस्मरणावर राहू देत. तोच मी आहे या भावनेवर राहू देत, मग कर्म घडतील ती अगदी प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे घडतील. आणि याच्यावर विश्वास ठेवा की तुम्ही करत असलेली जी कर्म आहेत, तुम्ही आणि मी देखील, आपण सर्वच करत असलेली जी कर्म आहोत, ती जवळपास प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणेच आहेत. जशी तुम्ही सायकल चालवता आणि कोणी मध्ये आलं तर ब्रेक दाबता, तुम्हाला विचार करायला लागत नाही ब्रेक दाबण्यासाठी, तशी रोजची सगळी कर्म ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. त्याच्यामध्ये फार करण्याचा अभिनिवेश ठेवण्यासारखं काही नाहीये, तरी देखील तो राहतो. तर थोडं लक्ष त्या ती कर्म आणि त्याची फळं याच्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी ठेवा, आणि ते वेगळं ठिकाण हे भगवंत असू देत, आपलं आत्मस्वरूप असू देत, अथवा नामस्मरण असू देत, अथवा ते कर्म त्याच्याही पुढे थोडं ओढून न्या, अर्पण बुद्धी असू देत. हे असं इतपत करा, अनासक्तीचा विचारच करू नका, ती अनासक्त बुद्धीनीच होतील. जेव्हा जेव्हा, आणि तुम्हाला आठवा की जेव्हा जेव्हा ही प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे कर्म घडतात, म्हणून रोजचं जीवन फार सुसह्य आहे, खूप सुसह्य आहे, त्याच्यात काही ताण नाहीये. एक भगिनी स्वयंपाक करते, मला माफ करा, तुम्ही सगळं लक्ष घालूनच करता, मीठ मसाला काय गूळ साखर चिंच त्याप्रमाणातच घालता, पण ते तुम्हाला इतकं अंगवळणी पडलंय की ती प्रतिक्षिप्त क्रियाच आहे. जेव्हा एखादा पदार्थ करण्यासाठी खूप लक्ष देऊन करायला लागेल, तेव्हा त्याच्यातला ताण तुम्हाला समजेल. सगळीच कर्म जवळपास प्रतिक्षिप्त क्रियेसारखी आहेत. म्हणूनच एखादा जेव्हा तुलनेने कठीण प्रसंग तुमच्यावर येतो, तेव्हा तुमची प्रतिक्षिप्त कला काहीच काम करू शकत नाही, तेव्हा तुम्हाला ताण येतो. एखादा अवघड प्रसंग समोर उभा राहिला, अडचण आली, अशा वेळेला मग तुम्ही तुमची शक्ती वापरायला सुरुवात करता. त्यावेळेला व्यक्ती तक्रारही करते की परमार्थामध्ये, नामस्मरणामध्ये आता लक्ष लागत नाहीये, आता ध्यान करताना देखील तितकं चांगलं ध्यान होत नाहीये, सगळं लक्ष त्या गोष्टीकडे आहे. जेव्हा नवीन गोष्टी शिकायला सुरुवात करता, तेव्हा तुमची प्रतिक्षिप्तता काही काम करत नाही. अशा वेळेला मात्र तुमच्या शक्ती ज्या आहेत त्या बऱ्याच तिथं जातात, पण सरावानी ते जेव्हा आपलंच होतं कर्म, तेव्हा ते प्रतिक्षिप्त क्रियेत जमा होत. माझं एक खूप चांगली ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये एक जाहिरात होती, ऑपरेशन थिएटरवर, थिएटरमध्ये टेबलवर पेशंट आहे, भोवतानी सगळे ते हिरवे मास्क बांधलेले डॉक्टर्स वगैरे आहेत, आणि पोटाच्या दिशेने पोटाचं ऑपरेशन बहुतेक करायचं असावं, तर तो असं हे करतो, असं एकमेकांमध्ये ते बोलत असतात आणि ऐकू काहीच येत नाही. आणि मग प्रत्यक्ष बोलणं दाखवलंय की अशी खेळपट्टी होती, इकडून बॉल टाकत होता, असा शॉट मारला, ते असे एकमेकांमध्ये बोलत होते, आणि मग काय बोलो इंडिया बोलो असं काहीतरी म्हणून कसली तरी एक जाहिरात होती. ते त्यांना अगदी प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे होतं ऑपरेशन ही गोष्ट. पण या प्रतिक्षिप्त क्रियेच्या मागचा जो हेतू आहे, त्याच्यामध्ये मात्र जबरदस्त फलवासना असते, हे तितकंच खरं आहे. म्हणून असं मूर्छना किंवा बेशुद्धी किंवा लक्ष नसणं किंवा सहज हातून कर्म घडणं रोजचं असल्यामुळं तर या कर्मामध्ये म्हणून परमार्थ नसतो. अनासक्त बुद्धीच्या कर्मामध्ये परमार्थ निर्माण होतो. म्हणून नामस्मरणच स्वामीजींकडे एक धनगर यायचा. वयाने बराच 70-71 वर्षांचा मनुष्य होता तो. त्याचे ओठ सारखे हलत असत. गुरुदेव रानड्यांचा अनुग्रहित होता. नामस्मरण ही आता त्याला कठीण गोष्ट राहिलीच नव्हती. तो निसंग निर्लिप्त असा सहजच होता. म्हणून आपली ही जी कर्म आहेत या कर्मांमध्ये सुरुवातीला तसा रोख ठेवणं तुम्हाला अवघड गेल्यासारखं वाटेल. कर्म करायचं, समर्पण करायचं विसरलो तर काय, समर्पण भावनेनी केलं नाही तर काय, किंवा ईश्वराप्रित्यर्थ करायचं हे विसरलं तर काय. पण जरा सराव झाला, उत्तम सराव झाला तर अशा मूर्छनेच्या ऐवजी किंवा बेसावत कर्मांच्या ऐवजी तुम्ही ईश्वरापाशी असाल, आत्मस्वरूपाच्या जवळ असाल अशी किमया अशा युक्तीनी साधली जाऊ शकते. अनासक्त बुद्धीने कर्म करायची म्हणजे नेमके कसे हे समजून सांगाल का? एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.